इपिसकरास पत्र अध्याय 6. मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई वडिलांचा आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्व काही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका, पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. दासानो, तुमच्या अंतकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता, तशी पूर्ण आदराने व थरथर कापत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकाशी आज्ञाधारक असा. मनुष्यास संतोष विणाऱ्यासारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर मनापासून देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे आज्ञाकित असा. ही सेवा मनुष्याची नाही, तर प्रभूची सेवा आहे, अशी मानून ती आनंदाने करा. प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल. आणि मालकानो, तुम्ही त्यांना न धमकवता तुमच्या दासाशी तसेच वागा. तुम्हास हे ठाऊक आहे की दोघांचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही. शेवटी प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा. सैतानाच्या कट कारस्थानी योजनाविरुद्ध उभे राहता यावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, कारण आपले जगणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्याधीशाविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्मेविरुद्ध आहे. या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवानी दिलेली संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या, म्हणजे तुम्हा सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल. तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्थेसाठी तयार केलेल्या वाहना पायात घाला, नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या. जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा. आणि तारणाचे शिरस्थान व आत्म्याची तलवार, जी देवाचे वचन आहे, ती घ्या. प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पहा. सर्व पवित्र जनासाठी प्रार्थना करीत जागृत राहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. जेव्हा मी तोंड उघडीन, तेव्हा मला धैर्याने सुवार्थेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे. मी त्यासाठीच बेड्यात पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे. पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे हे तुम्हाला समजावे म्हणून प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुकीक या सर्व गोष्टी तुम्हास कळविल. मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे, म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे. देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो. जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.